हो चमत्कार झाला पार्वती माता बसली स्नानाला शंभू आले हो त्याच वेळेला माता पार्वती लागली मानाला माळाचा पुतळा तिने बनविला सजीव केले त्या हो पुतळ्याला माळाचा गणपती पार्वती नहती आला अंगावरच्या माळाचा गजानन झाला जाता जाणाला बजावून हो सांगे मुलाला घरात सोडू नको कुणाला आज्ञेप्रमाणे उभा राहिला माळाचा गणपती पार्वती नव्हती आला अंगावरच्या माळाचा गजानन झाला तुरे आला आता बसली आंघोळीला नाही जायचं तो म्हणाला शंभू रागाने लाल झाला म्हणे हो रे तू बाजूला दिले वचन मी मातेला नाही सोडणार मी रे तुला तयार झाला केले युद्ध त्या येळाला शंभूने त्रिशूळ मारिला शिर उडले आकाशाला धड पडले जमिनीला केले गत प्राण बाळाला गणपती पार्वती नव्हती आला अंगावरच्या माळाचा गजानन झाला शिव शंभून हत्तीचे शिर आणले कापून धड जोडिले महादेवान म्हणून झाला तो गजानन माळाचा गणपती पार्वती नव्हती आला अंगावरच्या माळाचा गजानन झाला माळाचा गणपती पार्वती नव्हती आला।